प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाला स्तुती असो. आता 20व्या शतकाचा संदेष्टा व आमचे प्रिय बंधू विल्यम मॅरियन ब्रॅनम यांच्या इंग्रजी संदेशाचा म्हणजे कॉन्टेस्ट याचा मराठी अनुवाद आपण ऐकूया. हा संदेश ब्रदर ब्रॅनमनी 31 डिसेंबर 1962 रोजी ब्रॅनम टॅबरनॅकल जेफरसनव्हिल इंडियाना USA मध्ये दिला होता.
His ways are past finding out, aren't they? Wonderful Lord, how sweet it is to trust Him.
प्रभूचे मार्ग थांग लागण्याच्या पलीकडले आहेत नाही का? अद्भुत प्रभू, त्याच्यावर विश्वास ठेवणे किती मधुर आहे.
I'm just sure you've had a wonderful time tonight.
आज रात्री आपल्याला एक अद्भुत व अलभ्य समय मिळाला आहे, यात काय शंका?
Just opening the door there a few moments ago and hearing Sister Gertie sing that old song, Keep Holding On, Just One More Hour.
काही क्षणापूर्वी सिस्टर गर्टीच्या कंठातून गायलेले अमर धीर धरा, फक्त एकच तास थांबा याचे मधुर स्वर आपण ऐकले.
Brought back memories of my little church when it was just before I left the other time. To go into the fields of mission work.
माझ्या लहानशा चर्चच्या स्मृतींना उजळा मिळाला. इतर सर्व सोडून मिशनच्या सेवा क्षेत्रात पदार्पण केले तो हा समय आहे.
I'm looking now at a seek God first here in front across this old beam.
चर्चच्या कमानीवर प्रथम परमेश्वराला शोधा हे वचन लिहिलेले मी पाहू लागलो.
I remember Sandy Davison painted that on there about 25 years ago.
मला आठवतं की हे वचन सॅम डेव्हिसननी 25 वर्षांपूर्वी लिहिलेले होते.
On the other side, I think it's got where will you spend eternity? Think.
दुसऱ्या बाजूला मला वाटतं आपण अनंत काळ कुठे घालवणार हा लेख होता, विचार करा.
Right here was a woman at the well. Daniel in the lions.
याच ठिकाणी विहिरीच्या काठावरील स्त्री व सिंहाच्या गुहेतील दानियल ही दृश्य होती.
Many things has happened since then.
बाप रे, त्यानंतर कितीतरी घडामोडी झाल्या.
Just about 5 o'clock this afternoon, I got an emergency call to come about 30-40 miles down the country here.
आज संध्याकाळी 5 च्या सुमारास सुमारे 30 ते 40 मैलावरील गावातून मला तांतडीचं बोलावणं आलं.
A dying woman and a very precious friend, Georgie Carter's mother.
माझा परमप्रिय मित्र जॉन कार्टर याची आई मृत्यूशय्येवर पडली होती.
And I knew there was plenty of ministers here to hold till I got back.
मी जाईपर्यंत तिथे पुष्कळ पाळक होते हे मला ठाऊक होते.
Edith has been very bad too.
एडिथची प्रकृती पण ठीक नव्हती.
And while we were there, the Lord God moved on the scene.
आम्ही तेथे असतानाच प्रभू परमेश्वराने तेथे पदार्पण केलं.
And Sister Carter is a long way from dying. So we're grateful for that.
सिस्टर कार्टर मृत्यूपासून बरीच दूर होती म्हणून मी फार आभारी होतो.
And now it's getting time for communion service pretty soon. I think it's about 12 o'clock when they go to.
आता लवकरच प्रभू भोजनाची वेळ येत होती. मला वाटते 12 वाजता ते असावे.
What time have you designated to give it?
प्रभू भोजनाचा समय कोणता ठेवलेला आहे?
Just any time. How many is to take communion tonight? Let's see your hands. That's wonderful.
कोणत्याही वेळी आज प्रभू भोजन घेणारे किती जण आहेत त्यांनी हात वर करावा. वाह, फारच छान.
All right. I want to speak just a word or two. Maybe I'll lay my watch out here for about 10 minutes, 15. We'll start communion.
मला फक्त 2-4 शब्द बोलावसे वाटतात. मी घड्याळ इथे ठेवतो, बहुतेक 10 ते 15 मिनिटे आपण प्रभूभोजनाचा आरंभ करणार आहोत.
Now, do you love him? Amen.
तुम्ही प्रभूवर प्रीती करता का? आमेन.
And I know you've had a great time, haven't you?
तुम्हाला फारच मोठा प्रसंग मिळाला नाही का?
Well, if you're a Brother Thomas Kidd and Sister Kidd, all the way down from Ohio.
खूप लांबून ओही होऊन येणारे ब्रदर थॉमस किड व सिस्टर इथे नाहीत ना.
आय गेस दे बीन अप. ऑल दॅट्स फाईन. आय होप इट्स ऑन टेप अँड आय विल गेट इट.
मला वाटतं ते येत असावेत. फार छान. मला वाटतं टेप वर असेल. मी आणतो.
यु नो दे डोंट गिव अप. दे आर जस्ट अ फ्यू डेज अंडर 100 but that's what keeps me courageous is to see people like that.
की ते सहजासहजी हाय गे करणार नाहीत. दोघेही 100 पल घरातली आहेत. अशी माणसे पाहण्यात मला किती उत्तेजन मिळतं.
Think, I'm an old man, and before I was born, he was preaching the gospel. And then, here I am an old man.
मी पण वयस्कर आहे. माझा जन्म होण्यापूर्वी ते सुवार्ता सांगत होते. आणि पहा, मी पण वयस्कर आहे.
And they, if they can't get out and make their voice ring out,
हे लोक बाहेर पडतील व त्यांना नीट आवाज काढता येत नसेल तर
they just take a tape recorder and go from hospital house to house preaching the gospel. That's mighty fine. Amen.
तर ते टेप रेकॉर्डर घेऊन दवाखान्यातून व घरोघर जातात. किती उत्तम आहे. आमेन.
I'm sure happy for them and for all those who's anticipated and this the service is here.
मला त्यांच्यामुळे व येथे उपासनेस आलेल्या सर्वांबद्दल फार आनंद होतो.
Now remember, we'll announce it now, the Lord willing, just as soon as the church is finished, which they claim will be about the 10th of February.
लक्षात ठेवा, आम्ही आता जाहीर करतो. प्रभूची इच्छा असल्यास चर्च संपल्यानंतर जाहीर करतो. मला वाटते 10 फेब्रुवारीला ते असावे.
Well, we're the Lord willing, we want to take at least 8 or 10 days or maybe 2 weeks. On those 7 seals of revelations.
प्रभु करेल तर प्रकटीकरणातील 7 शिक्क्यांवर निदान 10 ते 15 दिवस तरी घ्यावे लागतील.
And we'll send out cards to our visiting people from around, from home here.
आसपासच्या घरातून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही कार्ड पाठवण्याची व्यवस्था करू.
And let them know plenty time ahead, so if they take a notion to come, well, we sure be glad to have you here.
त्यांना यावेसे वाटते की नाही हे ठरवण्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ दिला जाईल. अर्थात तुम्ही इथे आलात तर आम्हाला फारच आनंद होईल.
And maybe the Lord will give us another display of his presence like he did the last time when we got through the 7 church ages.
आपण 7 मंडळांची युगी यावर बोलताना प्रभूचे अस्तित्व जाणवले. तसेच त्याच्या अस्तित्वाचे दर्शन आम्हाला आताही मिळेल.
You want to pray for somebody, why? Remember me all the time because I'm one who really needs it.
तुम्हाला इतर कोणासाठी प्रार्थना करणे असावे तरी पण तुम्ही माझी आठवण काढता कारण मला त्याची गरज आहे.
Now I'm kind of ashamed myself to take up these 10-15 minutes here to say a little something before we start, but let's bow our heads just a moment.
आता माझी मलाच लाज वाटते की आरंभ करण्यापूर्वी मी तुमची 5-10 मिनिटे घेत आहे. पण आपण क्षणभर मस्तके लवूया.
लॉर्ड जीसस, ओ द बॅटल बी ओव्हर सम डे.
प्रभू येशू, एक दिवस हा आमचा लढा संपेल.
अँड देअर विल बी नो मोर सिक टू बी प्रेड फॉर अँड देअर विल बी नो मोर सिनर्स टू रिपेंट.
तेव्हा प्रार्थना करण्यासाठी आजारी माणसंच राहणार नाहीत किंवा पश्चाताप करण्यासाठी पापीही उरणार नाहीत.
But Father, while this day is what it is, let us work while we have light to work in, for the hour cometh when no man can work.
परंतु हे पित्या, हा दिवस आहे तोपर्यंत, प्रकाश आहे तोपर्यंत आम्हाला काम करू दे, कारण अशी वेळ येत आहे की कोणी काम करू शकणार नाही.
Now for just a few moments, Lord, I'd feel bad if I closed off this year without saying a few more words.
प्रभु, आता थोडाच वेळ दे. मी ते नाही केले तर मला वाईट वाटेल. मी हे वर्ष संपण्यापूर्वी आणखी काही बोललो नाही तर माझे मला वाईट वाटेल.
Help me, Father, I pray, and I might say something that would plant courage in the heart of thy people.
तुझ्या लोकांना उत्तेजन मिळेल असे मी बोलावे अशी मी प्रार्थना करतो.
That we could leave here tonight after taking the communion and we realize that in the communion there is strength.
प्रभु भोजनामध्ये सामर्थ्य आहे याची जाणीव आम्ही इथून जाण्यापूर्वी व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
Israel took the communion first down in Egypt and walked 40 years without their shoes wearing out or their clothes getting threadbare.
Israelani pahile prabhu vajan misar deshat ghetle va tyanche jode suddha phatta na phatta te 40 varshe chalat rahile tyanche kapde pan jirna jhale nahit.
And out of 2 million people, there wasn't a feeble one among them when they come out of the wilderness.
ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा 20 लाखांपैकी कोणीही दुर्बळ असा राहिलाच नाही.
Lord, let us remember that tonight as we approach this great hour. In Jesus' name we pray. Amen.
प्रभु आज आम्ही या घटकेला पोहोचत असताना आम्हाला ते आठवू दे. येशूच्या नामात आम्ही मागतो. आमेन.
If I should speak the context that I had wrote down that I was going to start on this afternoon, we'd be here at 5 o'clock in the morning.
मी काय बोलणार ते मी लिहून ठेवले आहे व त्या सर्वांवरच आज दुपारी मी बोललो तर आपण पहाटे 5 वाजेपर्यंत इथेच राहू.
But I want to read just a word from, thank you, from Ephesians the 6th chapter, 12th verse, and just for a few moments now for courage.
परंतु मला काही शब्द वाचायचे आहेत. धन्यवाद. एफिसकरांच्या 6व्या अध्यायातून 12वे वचन वाचून काढू म्हणजे थोडा धीर येईल.
फॉर वी रॅसल नॉट अगेन्स्ट फ्लेश अँड ब्लड बट अगेन्स्ट प्रिन्सिपॅलिटीज अगेन्स्ट पॉवर्स अगेन्स्ट रूलर्स ऑफ डार्कनेस ऑफ दिस वर्ल्ड अगेन्स्ट स्पिरिच्युअल विकनेस इन हाय प्लेसेस.
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
स्पिरिच्युअल विकनेस इन हाय प्लेसेस
आकाशातील दुरात्म्याबरोबर.
अँड आय लाईक टू ड्रॉ फ्रॉम दॅट अ लिटल 10 or 15 minutes कॉन्टेक्स्ट ऑर टेक्स्ट रदर आय वॉन्ट टू कॉल इट द कॉन्टेस्ट.
10-15 मिनिटे याच्यावर बोलावं असं मला वाटतं. याच्या संबंधात म्हणण्यापेक्षा मला स्पर्धात्मक युद्ध असेच म्हणावेसे वाटते.
अ कॉन्टेस्ट इज अ टेस्ट ऑफ स्ट्रेंथ.
स्पर्धा म्हणजे शक्तीची परीक्षा.
अँड वी व्हेअर वी हॅव द टेस्ट स्ट्रेंथ
ज्या ठिकाणी शक्तीची कसोटी होते.
वी यूज टू हॅव द इंडियन यूज टू फॉर अ फायर.
रेड इंडियन लोक विस्तव पेटवून मध्ये ठेवत असत.
अँड दे वुड पट so many men on this end of the rope and so many on this end.
Dorija eka tokala kai manse va dusra tokala kai manse.
And the tug of war, the contest of strength would pull the losing party across the fire.
Kala rasikhes mantat shakti chi pariksha spardha harnarya bajula vistamatun par karun odle jate.
And now we know there's many things and we could base this upon for a few minutes of contest.
याच्यावर आधारित अशा अनेक गोष्टी म्हणजे स्पर्धा यावर काही क्षण आपण पाहू शकतो.
But I want to speak for these minutes quickly upon the greatest contest there is, that's between the church and Satan.
परंतु सर्वात मोठी स्पर्धा आहे त्यावरच काही क्षण मी बोलणार आहे. या स्पर्धेमधील प्रतिस्पर्धी म्हणजे ख्रिस्ताची मंडळी व सैतान.
That great strength of Satan.
सैतानाची प्रचंड शक्ती.
And we want to speak of the great strength of God in his church.
असलेली देवाची मोठी शक्ती यावर आपण बोलणार आहोत.
Now, this great contest has been going on for many years.
ही महान स्पर्धा अनेक वर्षापासून चालत आली आहे.
It started in heaven. And Satan was kicked out into the earth.
त्याचा आरंभ स्वर्गात झाला व सैतानाला लाथ मारून पृथ्वीवर टाकले गेले.
And then he became an enemy to God's people.
नंतर तो देवाच्या लोकांचा शत्रू बनला.
And since then he's used all of his strength and his strategy to try to pull God's people across the fires or into his fires.
तेव्हापासून त्याने आपले सर्व बळ व कारवाया याद्वारे देवाच्या लोकांना विस्तवात ओढण्याचा किंवा त्याच्या अग्नीत ओढण्याचा प्रयत्न तो करीत आहे.
अँड वी नो दॅट हू हॅज द मोस्ट पॉवर गॉड डज.
पण सर्वात शक्ती कोणाला आहे हे आपण जाणतो देवालाच.
Amen. And God, when He gave His people the best thing that He could to combat Satan with was His Word.
सैतानाबरोबर झगडण्यासाठी देवाने त्याच्या लोकांना सर्वोत्कृष्ट वस्तू दिली आहे व ती आहे देवाचा शब्द.
Now because the Word is God, and who's stronger than God?
शब्द देव आहे तेव्हा देवापेक्षा जास्त बलवान कोण असू शकणार.
So the Word is God, and the Word becomes our strength.
यास्तव शब्द देव आहे व तोच आपले सामर्थ्य बनतो.
God in the church becomes his strength to pull Satan to his own fires. Amen. That he has made. And the tug goes on.
चर्च मधील परमेश्वर ही शक्ती आहे जी सैतानाला त्यानेच निर्माण केलेल्या अग्नीत ओढते व ही खेचाखेची चालतच आहे.
Now, Jesus said in Mark 16, In my name they shall cast out devils.
Mark 16 मध्ये येशू म्हणाला की माझ्या नावाने ते भूते काढतील.
Now, I know that's an old saying that people, or there is an old saying that, and it's not so old either.
लोकांमध्ये एक जुनी म्हण आहे. जुनी म्हण आहे मला माहित आहे. ही म्हण काही फारशी जुनी नाही.
People don't believe in demons in this day.
भूताखेतांवर आज लोक विश्वास ठेवत नाहीत.
But the thing to do, to my opinion, is know your enemy.
पण माझ्या मते आपल्याला जर काही करणं असेल तर ते म्हणजे शत्रू कोण हे आपण जाणलंच पाहिजे.
And know your enemy and train for the contest that you're going to have when you meet him. Because you're going to meet him.
या शत्रूशी आपल्याला सामना करणे आहे व त्याच्याशी दोन हात करण्यासाठी त्याला ओळखून युद्धाचे प्रशिक्षण घेणे अतिशय आवश्यक आहे.
And know him, know what his strength is, and then train for this contest when you do meet him.
त्याच्याशी युद्ध करण्यासाठी त्याला सामोरे होणेच आहे म्हणून तो शत्रू कोण त्याचे साथीदार कोण त्याचे बळ किती याचा अंदाज घेऊन युद्ध प्रशिक्षण घ्यावेच लागेल. एक गोष्ट मात्र स्पष्टपणे सत्य आहे की त्याला तोंड द्यावेच लागेल.
And so you train for the contest.
म्हणून युद्धशास्त्र याचं प्रशिक्षण घ्या.
Now, training for a contest is just like a boxer.
हे युद्ध प्रशिक्षण म्हणजे एखाद्या मुष्टियोद्ध्यासारखं आहे.
Enemy that he's going to meet out there in a contest to fight.
रिंगणामध्ये ज्या शत्रूबरोबर त्याला झुंज द्यावयाची आहे.
A real good fighter usually knows and studies his opponent.
चांगला योद्धा प्रतिस्पर्ध्याला ओळखून त्याचा बारकाईने अभ्यास करतो.
Studies his licks, knows where he fights for.
त्याच्या खुब्या त्याची व्यंगे तो कुठे कसा लढतो याचा अभ्यास करीत असतो. तो पुढे झेप घेतो मागे अंग टाकतो डावखोर आहे का उजवा हात वापरतो वगैरे वगैरे.
He studies all this, and then if he's a good smart fighter, he gets him a sparring partner that'll fight just like his opponent fights.
तो त्याचा सूक्ष्म अभ्यास करतो. तो जर प्रवीण योद्धा आहे चलाक आहे तर तो प्रतिस्पर्ध्यावर त्याच्याच पद्धतीने हल्ला करतो.
For he'll know all his licks when he gets to that place.
कारण रिंगणात उतरल्यानंतर शत्रूची सर्व वर्मस्थाने त्याला माहीत असतात.
I think that's a very good thing for Christians to do. That's right.
मला वाटते ख्रिस्ती माणसासाठी असे करणे चांगले आहे. अगदी बरोबर.
And now if you want to start training, start with John 3:16, the golden rule.
प्रशिक्षणाला आरंभ करायचा असेल तर योहान 3:16 या सुवर्ण वचनानेच तो करा.
Start right out with that, and that'll get you on the floor.
यानेच आरंभ करा म्हणजे तुम्ही रिंगणामध्ये उतरू शकाल.
And then train for the knockout punches.
नंतर चितपट करणाऱ्या चार ठोश्यांचा अभ्यास करा.
Because you're going to have to use them. Everybody knows that.
कारण त्यांचाच उपयोग तुम्हाला करावा लागेल हे सर्वांना माहित आहे.
You have to train to hit your enemy.
तुमच्या शत्रूला चितपट करण्याचे प्रशिक्षण तुम्हाला घ्यावेच लागेल.
Always God uses his word. We must remember that God uses his word to defeat his enemy.
परमेश्वर यासाठी त्याच्या शब्दाचाच वापर करीत असतो. शत्रूचा पाडाव करण्यासाठी परमेश्वर त्याच्या शब्दाचाच वापर करतो हे ध्यानात ठेवले पाहिजे.
If God could think or could have given his people anything better to defeat the enemy with, he would have done it.
शत्रूचा पराभव करण्यासाठी याशिवाय अन्य काही हत्यार असते तर ते देवाने दिलेच असते.
So as I have always said,
हेच मी नेहमी म्हणत आलो आहे.
When God makes a decision, that's the best that there is. He never has to alter his decisions.
देवाने निर्णय घेतला की तो सर्वोत्तमच असतो. निर्णय बदलावे याची त्याला गरजच नसते.
So the first decision God gave his people in the Garden of Eden to combat the enemy was his word.
आपल्या लोकांना एदेन बागेत शत्रूशी झुंजण्यासाठी प्रथम निर्णय परमेश्वराने जो घेतला तो म्हणजे त्याचा शब्दच.
They were fortified with his word.
देवाच्या शब्दाने ते वेष्टित झाले होते.
And now the enemy is going to study a strategy with the word.
आपला शब्दाविषयी पवित्र काय आहे याचाही आढावा आपला शत्रू घेणारच.
And now Satan studied that all out so perfectly that when he come to Eve,
हवेला गाठेपर्यंत सैतानाने हा आढावा घेऊन अभ्यास पूर्णपणे केला होता.
He had the best strategy he could use upon her, and that was to reason with the word.
तिच्याबरोबर सामना करण्याचा उत्कृष्ट पवित्रा म्हणजे तिला शब्दातच चकवणे हीच सैतानाची युद्धनीती होती.
Now you never want to reason with God's word. Just believe him.
देवाच्या वचनाबाबत बुद्धिवाद करणे कधीच नसावे तर फक्त विश्वास ठेवणे हेच.
Don't try to explain it. Don't try to figure it out.
शब्दाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर तर्क वितर्क लढवू नका.
Now you cannot figure out God, so God is the word and it's just made to believe.
देवाबाबत तर्क वितर्क काढताच येत नाही म्हणून देव हाच शब्द आहे व तो फक्त विश्वास ठेवण्यासाठीच आहे.
And that's our strength. Just accept the word.
शब्दाचा स्वीकार करणे हेच आपले सामर्थ्य आहे.
And anyone knows that a seed in the right kind of ground will produce its kind.
सर्वांनाच ठाऊक आहे की योग्य जमिनीतील बी त्याच्याच प्रकारची उत्पत्ती करीत असते.
And we just take the word.
आम्ही मात्र घ्यावा तो देवाचा शब्दच.
And now Eve began to stop to reason when she quoted the word to him.
हवेने देवाचा शब्द जेव्हा सैतानापुढे ठेवला ती त्याच्याशी बुद्धिवाद करू लागली.
God said you should not eat thereof, for the day you eat thereof, that day we die.
देव म्हणाला तू त्याच्यातील काही खाऊ नकोस कारण ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी आम्ही मरू.
And Satan never disagreed with her. He said certainly that's right.
सैतानही तिच्याशी असंमत झाला नाही. तो म्हणाला हो अगदी बरोबर आहे.
But he said you see you need some new light. Something a little different from what God said.
पण तो तिला म्हणाला पण हे पहा तुला काहीतरी प्रकाश असा हवाच ना. देव बोलला त्यापेक्षा काहीतरी वेगळे असे असायलाच पाहिजे.
And if you do it, you'll be just a little smarter. Your eyes will be open.
म्हणजे तू जर हे करशील तर तुम्ही थोडे हुशार व्हाल तुमचे डोळे उघडतील इतकेच.
But she said, well, God said we would die.
पण ती म्हणाली देव म्हणाला की आम्ही मरू.
I said, oh, surely.
अर्थात हेही अगदी खरं आहे.
See, there you come. Just that much. Surely you won't die, but God said you would. And that settles it.
पण प्रत्यक्षात जे होईल ते मात्र आहे की तुम्ही मरणारच नाही. पण देव म्हणाला तुम्ही मराल बस एवढेच.
And that broke that great tug of war then and pull the whole human race into death. Because Eve listened to a reasoning against God's word.
इथेच ती महान रस्सीखेच संपली आणि त्यामुळे सर्व मानवजात मरणात ओढली गेली. कारण काय? की हवेने देवाच्या वचनाविरुद्ध झालेल्या बुद्धिवादाकडे कान दिला.
Now, it's a shame that she did it, but it's done past.
किती लज्जास्पद गोष्ट ही, पण हे सर्व घडून आलेच.
But now we're still fortified and that link was made up in Christ Jesus, we know that.
परंतु आपण मात्र सुरक्षित राहिलो आहोत, कारण हे जोडण झाले ते ख्रिस्त येशू मधूनच झाले हे आपण जाणतोच.
God gave us our best defense, just simply to trust his word.
देवाने आपल्याला सर्वोत्तम असे रक्षण साधन दिले व ते म्हणजे केवळ त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे.
You know, and many say today that there is no such a thing as a devil.
तुम्हाला ठाऊक आहे की आजही असे लोक आहेत की जे मानतात की सैतान असं कोणी नाहीच.
They believe that it's just simply a thought. They believe that.
त्यांचे म्हणणे की हा एक साधा विचार आहे असे विश्वास धरतात.
And there's people that believe that if the Holy Spirit is a good thought and if the devil is a bad thought.
काही लोकांचं म्हणणं तर असं आहे की पवित्र आत्मा म्हणजे सुविचार व सैतान म्हणजे कुविचार.
But if you notice when the Bible speaks of the Holy Spirit, he said,
पण तुम्ही नीट पाहाल की ज्यावेळी बायबल पवित्र आत्म्याविषयी बोलते त्यावेळी प्रभू म्हणाला,
when he the Holy Spirit has come and he's a personal pronoun. See?
ज्यावेळी तो पवित्र आत्मा येईल तो हे वैयक्तिक सर्वनाम आहे. पाहिलं?
So he is a person.
म्हणून तो म्हणजे व्यक्ती आहे.
And the devil is a person and demons are persons.
आणि सैतान सुद्धा व्यक्ती आहे, पिशाचे पण व्यक्ती आहेत.
Yes, they are demons and they come in many ways.
ही भूते पिशाचे आहेत व ती अनेक मार्गांनी येत असतात.
But they think it's an old-fashioned idea.
पण लोक म्हणतात की ही एक जुनाट विचारसरणी आहे.
A man was arguing with me here a few weeks ago. He said,
एक मनुष्य काही दिवसापूर्वी माझ्याबरोबर हुज्जत घालीत होता व मला म्हणाला,
You know what you do? You just set those people's mind to thinking something. When you tell them that thing, it's just a change of thought.
तुम्ही काय करता हे माहित आहे का? तुम्ही त्यांच्या मनाला काहीतरी विचार करण्याची चालना देत असता, म्हणजे विचारामध्ये काहीसा बदल एवढेच.
I met that very same thing in India one time, one of those holy men.
असाच एक माणूस मला भेटला ज्यांना पवित्र साधू म्हणतात.
There where we had, I believe, the largest audience I ever spoke to in one standing audience of being a 500,000 people.
त्या ठिकाणी मला वाटते की आतापर्यंतच्या सभांपेक्षा सर्वात जास्त श्रोते जमले होते, जवळजवळ 500,000 असावेत.
And I caught it by discernment in the spirit.
मला आत्म्याच्या सहाय्याने पारख करता आली.
And they would see the Holy Spirit call people and call them out into the audiences and tell different things.
पवित्र आत्मा लोकांना त्यांना बोलावीत असल्याचे ते पाहत होते. श्रोत्यांमध्ये तो त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगत होता.
And catching their thought, the rajas and the holy man.
त्यांचे विचार मी जाणले, ते राजे महाराजे व पवित्र संत होते.
They said he's reading their mind.
ते म्हणू लागले, हा ग्रस्त तर आमची मनेच जाणत आहे.
So a few moments, about 5 or 6 had passed through the prayer line.
काही काळाने सुमारे 5 ते 6 जण प्रार्थनेच्या रांगेमधून जाऊ लागले.
And a blind man come through. And he was totally blind.
एवढ्यात एक आंधळा मनुष्य आला व तो पूर्ण आंधळा होता.
And his eyes were as white as my shirt.
त्याचे डोळे माझ्या शर्ट प्रमाणे एकदम पांढरे शुभ्र होते.
And I said, now here is a blind man, anyone can see he's blind.
मी म्हणालो हा पहा आंधळा मनुष्य तो आंधळा आहे हे सर्वांनाच दिसू शकते.
मी
म्हणालो मला जमलंच तर मी याला सहाय्य करू शकेन.
But the only way I could do would be by a gift to maybe say something that he has done.
पण मी ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त दान हेच आहे. कदाचित त्याने काहीतरी केले असावे.
And that would give thought that if God know what he has done, he certainly will know what he's going to do.
देवाला जर माहित आहे की याने काय केले होते व तो काय करणार होता हे निश्चितच जाणू शकेल.
So I said, now looking at him, I said, now he's a worshipper of the sun. He's been blind 20 years.
त्याच्याकडे पाहून मी म्हणालो हा सूर्याचा उपासक आहे तो 20 वर्षापासून अंधळा आहे.
And when the interpreter said it, that was right.
माझे भाषांतर करणारा म्हणाला होय हे अगदी बरोबर आहे.
I said, he's a married man, his wife is rather small. And he has two sons, one about 7, 1, 9.
मी म्हणालो तो विवाहित इसम आहे त्याची बायको जराशी बुटकी आहे त्याला दोन मुलगे आहेत एक 7 वर्षाचा व दुसरा 9 वर्षाचा.
That was exactly right. Call their names, what it was.
हे अगदी अचूकपणे बरोबर होते त्यांची नावे पण सांगितली.
Then out in the audience, in the place where the people were, there come that wave in.
नंतर श्रोत्यामधून एक आवाज आला एक लाट उसळली.
इट्स मेंटल, इट्स समथिंग ऑन द ऑर्डर ऑफ अ साइकिक रीडिंग ऑफ देयर माइंड.
एखाद्या मनोवैज्ञानिकाने मनातले विचार सांगावेत त्यातला हा प्रकार आहे हे मानसिक आहे.
देन आय थॉट, लॉर्ड, इफ यू जस्ट हेल्प मी, आय नीड युअर हेल्प लॉर्ड.
मग मी विचार केला प्रभो तू जर मला सहाय्य केलेस तर प्रभु मला तुझे सहाय्य हवं आहे.
दीज पीपल आर ट्राइंग टू क्लासेस अ टेलेपॅथी अँड इट्स नॉट अँड यू नो इट लॉर्ड.
याला टेलिपथी मध्ये काढत आहेत पण तसे नाही प्रभु तुला ठाऊक आहे की हे तसं नाही.
Yet I'd given the scripture that Jesus said he did nothing till the Father showed him.
तरीही प्रभू येशू म्हणाला होता की पित्याने दाखवल्याशिवाय त्याने काहीच केलं नाही.
And then turning to look at the man again, I saw him just above there in a vision with just as good eyes as I am. Oh, now is the time.
नंतर त्या माणसाला पाहण्यासाठी त्या बाजूला वळलो तेव्हा त्याला मी दृष्टांतामध्ये पाहिले त्याला माझ्यासारखे पाहणारे डोळे मिळालेले होते. मी पाहिले मी विचार केला हीच वेळ आहे.
I said, this man is a worshipper of the sun. Now, and he's gone blind.
मी म्हणालो हा मनुष्य सूर्याचा उपासक आहे आणि त्याला अंधत्व आले आहे.
I said, now, there's the Mohammedan priest.
मी म्हणालो हे पहा मुसलमान काजी असावेत.
And there's the priest of the Sikhs, Jains, and the different types of religion, Buddha.
हे पहा मुसलमान काजी शिया पंथाचे धर्मगुरु आहेत जैन व इतर पंथांचे धर्म आहेत बुद्धिस्ट.
Now this man wants to receive his sight.
या माणसाला काय पाहिजे आहे त्याला त्याची दृष्टी हवी आहे.
Now you would say that he worshiped the creation instead of the creator.
की याने उत्पन्न करणाऱ्या देवाऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना केली.
I believe that too. But here we sit tonight.
माझा पण असाच विश्वास आहे तरी आज आपण इथे बसलो आहोत.
I said, and we've been, today I was entertained in the Jains temple where 17 different religions was there to interview me, and every one of them against Christ. Every one.
मी म्हणालो आज जैन मंदिरामध्ये माझा सत्कार झाला त्या ठिकाणी 17 निरनिराळ्या धर्मांकडून माझी मुलाखत होणार होती त्यातील झाडून सर्वजण ख्रिस्त विरोधी होते अगदी प्रत्येक जण.
And I said, now, and many you men was down there.
मी म्हणालो आपणापैकी पुष्कळ जण तिथे होतात.
Now, if Christ is so wrong, then this man wants to be right.
जर ख्रिस्त चुकीचा आहे तर या माणसाला योग्य काहीतरी पाहिजे होते.
And surely the God of creation who made the world will be the only one who can give him his sight.
ही गोष्ट खरी आहे की उत्पन्नकर्त्या परमेश्वराने सर्व विश्व निर्माण केले व तोच एकटा असा आहे की तो या माणसाला त्याची दृष्टी परत देऊ शकतो.
That's reasonable.
हे अगदी वाजवी आहे.
And I said, now if any of you people, the Mohammedan here is the leading religion.
नंतर मी म्हणालो की तुमच्यापैकी कोणीही इस्लाम हा एक मार्गदर्शक धर्म आहे.
If the Mohammedan priest will come here and give him his sight, then I'll follow Mohammedan.
मुसलमान काजी येऊन त्याने जर या माणसाला दृष्टी दिली तर मी इस्लाम धर्माला अनुसरेल.
Or if the Buddha priest will come give him his sight.
बुद्ध धर्मीय धर्मगुरूने पुढे येऊन त्याला दृष्टी द्यावी.
But let the God who made him.
पण ज्या देवाने त्याला उत्पन्न केले त्यालाच हे करू दे.
The God, somebody's God somewhere. Because there has to be. We can't have a creation without a creator.
तो देव कुणाचा व कुठेतरी असलाच पाहिजे कारण निर्मिती ही निर्माणकर्ता असल्याशिवाय होऊ शकत नाही.
And it'll take a creator to create sight in his eyes.
या माणसाच्या डोळ्यामध्ये दृष्टी घालणाराच या ठिकाणी असायला पाहिजे.
He's been blind 20 years from looking at the sun, thinking he'd go to heaven if he didn't.
सूर्याकडे पाहिल्याने मी सरळ स्वर्गात जाईन म्हणून हा 20 वर्षे सूर्याकडे पाहत राहिला व सतत वाट पाहिल्याने तो आंधळा झाला.
The man ignorantly done that.
हे त्याने अज्ञानामुळे केलं होतं.
I said, what would you Buddha priest do?
मी म्हणालो बुद्ध धर्म गुरु यासाठी काय करू शकतो.
You just change his way of thinking. You say he's wrong.
तुम्ही फक्त त्याच्या विचारसरणीत फरक घडवून आणाल. तुम्ही म्हणाल हा चुकला आहे इतकेच.
They worship their dead ancestors.
ते आपल्या मृत पूर्वजांची उपासना करतात.
Now I said, you'd say he was wrong.
तुम्ही म्हणाल की तो चुकीचे करतो.
But what would you do? You'd change his way of thinking.
पण तुम्ही काय कराल. तुम्ही त्याची विचारसरणी बदलाल का.
Now I said, what would the Mohammedan do? Change his way of thinking.
मी म्हणालो मुसलमान काय करेल त्याची विचारसरणी बदलेल एवढेच.
The Sikhs, Jains and so forth, change your way of thinking.
शिया पंथीय जैन धर्मी वगैरे आपली विचारसरणी बदलतील.
I said, we have the same thing in the United States.
मी म्हणालो अमेरिकेमध्ये असंच आहे.
The Methodists all want to make all the Baptists become Methodists.
मेथोडिस्टांना वाटते सर्व बॅप्टिस्टांनी मेथोडिस्ट व्हावे.
The Pentecostal wants to take all the Methodists and make them Pentecostals.
पेंटिकॉस्टल सर्व मेथोडिस्टांना घेतील व त्यांना पेंटिकॉस्टल बनवतील.
इट्स अ चेंज ऑफ थॉट.
याला म्हणतात विचारसरणीतील बदल.
बट दॅट्स नॉट व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट.
पण आम्ही तसा विचार करीत नाही.
Talking about God the creator.
आम्ही जे काही बोलत आहोत ते जो उत्पन्न करता देव आहे त्याच्याविषयी.
And I said, surely the creator would speak.
मी म्हणालो तो जर उत्पन्न करता असेल तर तो बोलूही शकेल हे निश्चित.
I wouldn't have said that if that vision hadn't have been there, but no means.
मी दृष्टांतामध्ये जे पाहिले तो दृष्टांत नसता तर मी तसे बोललो नसतो कधीच नाही. मी म्हणालो कोणी परमेश्वर असेल तर तोच याला दृष्टी देऊ शकेल. आता मी कोणत्याही याजकाला किंवा राजाला आव्हान देतो
ऑर होली मॅन ऑर एनी व्हॉट इट माय बी
किंवा कोणी पवित्र पुरुष असो त्यांना मी आव्हान देतो की
come give him his sight and I'll follow your philosophy. You've made a convert.
त्यांनी पुढे यावे व याला दृष्टी द्यावी तर मी तुमच्या तत्वज्ञानाला अनुसरेन तर तुम्ही माझे धर्म परिवर्तन कराल.
That is the quietest bunch of people I ever heard. Nobody did it.
त्या ठिकाणी जमलेले सर्वजण इतके शांत असलेले माझ्या कधी ऐकण्यात आले नाही. पाहिलं हे कोणीच करू शकला नाही.
I said, what are you so quiet about?
मी म्हणालो तुम्ही एवढे शांत का.
I said, the reason you are is because you can't do it and neither can I.
त्याचे कारण एकच की तुम्हाला हे करता येत नाही व मलाही हे करता येत नाही.
But the God of heaven who raised up his son Jesus Christ whose servant we are.
पण ज्या स्वर्गीय देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला मृतांमधून उठवले त्याचा मी सेवक आहे.
Has just showed me a vision that the man's going to receive his sight.
त्यानेच मला दृष्टांत दिला की या माणसाला दृष्टी मिळणार आहे.
I said, now, if that be not so, then you can order me out of India.
पण तसे नसेल तर तुम्ही मला भारताबाहेर हाकून देऊ शकाल.
But if it is so, every one of you owe your life to Jesus Christ.
तसे असेल तर तुमच्यापैकी प्रत्येकाने येशू ख्रिस्ताला पत्करावे.
I would like to ask you, how many in here will give your life to Christ if this blind man receives his sight?
मी विचारतो या माणसाला दृष्टी आली तर आपल्यापैकी किती जण ख्रिस्ताला आपले जीवन वाहण्यास तयार आहेत.
You see your priest? Nobody comes up here.
तुम्ही तुमचे धर्मगुरु पाहिले? कोणीच पुढे येत नाही.
Why don't they come if they've told you their religion is so big and so great?
तुम्ही म्हणता आमचा धर्म केवढा सर्वश्रेष्ठ आहे.
Why don't somebody come and say something?
मग कोणीतरी पुढे येऊन काहीतरी बोलण्यासाठी का धजत नाही?
Nobody come.
कोणीच येत नाही.
I said, then you people out there, if you see this blind man standing here,
तर मग येथे उभे असणाऱ्या लोकांनो तुम्ही जर या आंधळ्याकडे पाहाल.
And up come a doctor to examine his eyes. He shook his head, he said, he's blind.
तितक्यात एक डॉक्टर आले त्याचे डोळे तपासले आणि त्याने मान हलित म्हटले होय हा खरच आंधळा आहे.
And so I said, certainly he's blind.
म्हणून मी म्हणालो खरोखरच हा आंधळाच आहे.
But I said, if God gives him his sight, how many of you will serve Jesus Christ?
पण जर देव याला दृष्टी देईल तर तुमच्यापैकी किती जण येशू ख्रिस्ताची सेवा करतील?
Just as far as I could see, oceans of black hands.
आणि माझ्या पाहण्यात समुद्रासारखे काळे हात वर झाले.
Turn to the man and said, Lord Jesus, let it be known that thou art God.
अंधळाकडे पाहून मी म्हटले प्रभू येशू लोकांना कळू दे की तू देव आहेस.
The man grabbed me around the neck.
त्या माणसाने माझ्या गळ्याला मिठी मारली.
And there sat the mayor of Bombay sitting there, grabbed him around the neck, see as good as anybody could.
त्या ठिकाणी मुंबईचा मेयर बसला होता त्याने पण त्याच्या गळ्याभोवती मिठी मारली इतरांसारखेच हा चांगले पाहू शकतो.
What is it? It's actually a power.
हा काय प्रकार आहे? ही एक शक्ती आहे.
God is God. And Satan is Satan.
देव तो देवच व सैतान तो सैतानच.
You don't believe in the devil? When I first got started, I run headlong into him every day.
सैतानावर तुमचा विश्वास नसेल पा मी आरंभ करण्यापूर्वीच माझी व त्याची रोज टक्कर होत असते.
Don't tell me there's no devil because I know better.
सैतान नाही असे मला सांगू नका कारण मला त्याची जास्त माहिती
आहे. I have to fight with him every day. So I know there is a devil.
त्याच्याशी मला रोज झुंज द्यावी लागते म्हणूनच मला माहित आहे की सैतान आहेच आहे.
And you must be trained when you meet.
तुमची त्याच्याशी गाठ पडली की आपल्याला प्रशिक्षण घ्यावेच लागेल.
Not trained in psychology, not trained in education, but trained by the Holy Spirit.
ज्ञानशास्त्रात नव्हे शिक्षणात नव्हे तर पवित्र आत्म्याकडूनच हे प्रशिक्षण असावे.
God's power in his word to make it manifest.
देवाच्या त्याच्या वचनातील सामर्थ्याने हे प्रकट होते.
Know your enemy. Oh, what a cruel thing he is.
तुमचा शत्रू कोण आहे हे जाणून घ्या. अरे बाप रे तो किती दुष्ट व्यक्ती आहे.
How I would like to stand here now and lay on to that.
या विषयावर राहावे व त्यासाठी मी येथे उभे राहावे असे मला किती वाटत आहे.
गो बॅक टू द बायबल, शो यू मॅन बॅक देअर हू कम फेस टू फेस विथ.
बायबल मध्ये जाऊन तुम्हाला एक मनुष्य दाखवावा की जो तेथे त्या ठिकाणी बसला आहे व या गोष्टीला सामोरा झाला आहे.
हाउ इन द कॉन्टेस्ट अगेन्स्ट द एनिमी दे फोर्टिफाइड देमसेल्व्स बाय द वर्ड ऑफ गॉड.
सैतानाविरुद्ध केवढा हा स्पर्धात्मक मुकाबला त्यांनी देवाच्या वचनाच्या शस्त्राचे केवढे संरक्षण घेतलं आहे.
नोआ हॅड एन एक्सपीरियन्स ऑफ इट अँड ही न्यू दॅट गॉड टोल्ड हिम मस्ट गो टू रेन.
नोहाला याचा अनुभव होता, त्याला माहित होतं की देवाने त्याला सांगितले की मोठा पाऊस पडणार म्हणून.
अँड कॉन्टेस्ट वॉज ऑन बिटवीन सायन्स अँड द वर्ड ऑफ गॉड.
विज्ञान व देवाचे वचन यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
Science says it can't happen. God said it will happen.
Amen.
विज्ञान म्हणाले हे घडणारच नाही, पण देव म्हणतो हे घडणारच. आमेन.
That same thing exists today.
हीच वस्तुस्थिती आजही आहे.
It will happen.
हे घडणारच.
It does happen.
व हे घडतेच.
There is devils.
दुष्टात्मे आहेतच.
But Jesus cast them out.
पण त्या दुष्टात्म्यांना येशूने घालवून दिले.
And he gave his church authority to do so.
त्यानेच आपल्या मंडळीला असा अधिकार दिला.
Cast out devils in my name.
माझ्या नामात भूते काढा.
He cast seven devils out of a pretty woman one day.
त्याने एका देखण्या स्त्रीमधून सात भूते काढली.
And he said, when the unclean spirit is gone out of a man, he walks in dry places, returning back then, bringing seven other devils with him.
तो म्हणाला की अशुद्ध आत्मा माणसातून निघाला की तो वृक्षभूमीत चालतो, नंतर तो परत येतो व येताना आणखी सात भूते घेऊन येतो.
Now that goes to show that if the man was cleaned off devils, there was something was in him had gone out.
यावरून स्पष्ट समजते की मानव जेव्हा भूतांपासून मुक्त होतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी जात असतो.
A devil had gone out.
सैतान बाहेर निघून गेलेला असतो.
Now, when the devil moved out, that God gives God an opportunity to move in.
बाहेर गेला म्हणजे देव त्याला परत आ देण्याची मुभा देतो.
So, and when he goes out, let the Holy Spirit come in.
यामुळेच सैतान अशुद्ध आत्मा गेला म्हणजे पवित्र आत्म्याला आत घ्यावे.
Don't just leave it there.
एवढं करूनच थांबू नका.
If you do, just repent of your sins and go on, then you're going to be worse off than ever.
तुम्ही जर पश्चाताप न कराल व पापामध्ये चालत राहाल तर तुमची स्थिती पहिल्यापेक्षाही जास्त खराब होईल.
But get that place where Satan once lived and occupied.
ज्या स्थळात सैतानाने एकेकाळी बिराण केलं होतं.
Get it filled with the Holy Spirit of God.
ती जागा देवाच्या पवित्र आत्म्याने भरून काढा.
And then you'll have the strength of God's word in you manifested in cast out devils.
त्यानंतर तुमच्यामध्ये देव व त्याच्या वचनाचे सामर्थ्य राहील व तुम्ही भूते काढू शकाल याची तुम्हाला प्रचिती येईल.
कॉन्टेस्ट इज ऑन.
स्पर्धा चालूच आहे.
इव्हनिंग लाइट्स आर शाइनिंग.
सायंप्रकाश चमकत आहे.
गॉड्स होली स्पिरिट इज प्रेझेंट.
देवाचा पवित्र आत्मा हजर आहे.
नाउ इट्स जस्ट अबाउट 3 मिनिट्स अंटिल द टाइम दॅट द व्हिसल्स आर गोइंग टू बी ब्लोइंग अँड इट विल बी मिडनाइट.
आता थोडक्याच वेळात म्हणजे 3-4 मिनिटातच शिट्ट्या वाजतील व मध्यरात्र उगवेल.
Then as we leave this building to go to our different places in our homes.
नंतर ही जागा सोडून आपापल्या घरी आपल्याला जावे लागेल.
And to meet outside and to meet the world.
तेथे आपली बाहेरच्या जगाशी गाठ पडेल.
Let's not go as we have in former times.
आपण पूर्वीसारखे जाऊ नये.
Let's go in the power of his resurrection.
प्रभूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात आपण जाऊया.
Let's go in the name of Jesus Christ with a banner lifted high.
प्रभू येशू ख्रिस्ताचा ध्वज उंच करून त्याच्या नावाने बाहेर जाऊया.
And with faith in his word, the handle, the two-edged sword.
त्याच्या वचनाची दुधारी तलवार घेऊन त्या वचनावर विश्वास ठेवून
शत्रूला
तोंड देण्यासाठी ढाल व देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घेऊन आपण जाऊया.
बिकॉज ही इज गेटिंग स्ट्रॉंगर एंड मोर पॉवरफुल एव्हरी डे.
कारण शत्रूचे बळ दिवसेंदिवस वाढतच आहे.
As the enemy comes in like a flood, the Spirit of God raises up a standard against him.
लोंढ्याप्रमाणे शत्रूचा हल्ला आला की देवाचा आत्मा त्याविरुद्ध उभा ठाकतो.
If we have come to the end of these things that we
आपण या सर्व गोष्टीच्या अंतापर्यंत गेलो आहोत म्हणूनच
and the mysteries of God has been completed with us.
परमेश्वराची सर्व रहस्ये आपल्यामध्ये पूर्ण झालेली आहेत.
वी आर लुकिंग फॉर मोर स्ट्रेंथ अ रॅप्चर स्ट्रेंथ.
आपण अधिक अधिक सामर्थ्याची अपेक्षा करीत आहोत. हे सामर्थ्य वर उचलू नेणारे आहे. यासाठी की आपली सर्वोच्च शक्तीची गाठ पडणार आहे. ही शक्तीच ख्रिस्ताच्या मंडळीला वर उचलणार आहे व तिला गौरवात नेणार आहे. ही शक्ती आपणाकडे असलीच पाहिजे.
Let's meet 63 with a challenge. We are the servants of the living God.
1963 नव्या वर्षाला आव्हान देऊन आम्ही म्हणूया की आम्ही जिवंत देवाचे सेवक आहोत.
I'm like Shadrach, Meshach, and Abednego of old.
प्राचीन काळातील शदरक, मेषक व अबेदनेगो या
will not bow to the devils of this world and take back this thing that what we've talked about, but let's press the battle.
आम्ही या जगाच्या भूतांपुढे नमणार नाही. जे काही आपण बोललो आहोत ते आपल्या बरोबर घेऊन जा व चला आपण युद्धाच्या रणांगणावर पुढे सरकूया. मला वाटते आपण आज रात्री रणसिंगांचा ध्वनी ऐकत आहोत.
Something like David did that dreadful hot night when he laid out there under them mulberry bushes and the enemies are routing.
हे ध्वनी असे आहेत की जे दाविदाने ऐकले त्यावेळी तो तुतीच्या वृक्षाखाली बसला होता व एकाएकी शत्रूची रणधुमाळी उमटली.
What an hour it must have been for David.
दाविदासाठी हा क्षण किती भयंकर असला पाहिजे.
What a time for him laying there.
विश्रांती घेत पडला असताना त्याच्यापुढे काय हा समय आला असावा.
He didn't know how to move. He didn't know what to go by.
कसे हलावे किंवा कुठून जावे हे त्याच त्यालाच कळत नव्हते.
Because he knew he was outnumbered.
कारण त्याला माहित होते की शत्रू पुढे संख्येने आम्ही फार कमी आहोत.
But all at once he heard the sound of a wind going through the top of the bushes.
पण अचानकपणे त्याने झुडपाच्या वरून जाणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला.
He knew God went on before him and he went to the battle.
त्याने जाणले की परमेश्वर त्याच्या अगोदरच पोहोचला होता आणि दाविद लढाईस निघाला.
I feel something like that tonight after last night's message.
गेल्या रात्रीच्या संदेशानंतर आज रात्रीही असाच काहीसा प्रकार मला भासत आहे.
I'm laying in the darkest hour that I ever faced in my life.
मी घनघोर अंधार प्रहरी पडलो आहे. असा अंधार माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाही.
I feel like Isaiah at the temple after seeing those angels.
दूतांना पाहिल्यानंतर यशया जसा मंदिरात होता अगदी त्याच्यासारखेच मला वाटत आहे.
I'm a man of unclean lips and dwelling among people with unclean lips.
मी अशुद्ध ओठांचा आहे व मला अशुद्ध ओठ असलेल्या लोकांमध्येच मी वस्ती करत आहे.
Listen, I've got to need it somewhere.
तरी ऐक मला कसेही त्याला तोंड देणे भागच आहे.
Another only thing I'm waiting to hear that rushing through the mulberry bushes.
मी तुतीच्या झुडपातून येणाऱ्या ध्वनीची वाट पाहत आहे.
To go to meet the enemy wherever it is. God help us to do it.
शत्रू जिथे असेल तिथे मला शत्रूची गाठ घेणंच आहे. हे करण्यास प्रभूने मला सहाय्य करावे.
And now I think it's 1 minute until 12 o'clock and 62 with all of its past. Let's let it be past.
मला वाटते की रात्रीचे 12 वाजायला 1-2 मिनिटं बाकी आहेत. लवकरच 1962 वर्ष मागे पडेल, त्याला मागे पडू द्या.
Let us stand to our feet now. Hallelujah. Each and every one of us. The context is on.
चला आपण सर्वजण आपल्या पायावर उभे राहूया. स्पर्धा चालूच आहे.
Each one of you. Paul said, forgetting those things that are in the past.
हो अगदी तुम्ही सर्वजण, पौल म्हणाला, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
The all our mistakes of last year, I press towards the mark of the high calling.
गेल्या वर्षातील सर्व चुका मागे ठेवून मी माझ्या पाचारणाच्या मर्यादेच्या खुणेकडे धावत आहे.
All my mistakes that I made in all these years, forgive me for them.
गेल्या वर्षात ज्या ज्या काही चुका मी केल्या त्याबद्दल मला क्षमा कर.
God forgive me. Church forgive me.
देवा तू मला क्षमा कर. मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, तुम्ही मला क्षमा करा.
And the ministry that I failed with, I feel. God forgive me for it.
माझ्या सेवेमध्ये जे अपयश आले आहे त्याबद्दल देवा तू मला क्षमा कर.
Church forgive me my mistakes.
ख्रिस्ताच्या मंडळींनो माझ्या सर्व चुकांची क्षमा करा.
Now press towards the mark of the high calling in Christ Jesus.
ख्रिस्त येशू मधील माझे जे पाचारण त्या मर्यादा खुणेकडे मी धावेन.
Whatever tomorrow holds, I don't know, but I know who holds 1963.
उद्या काय होईल कोण जाणे, पण 1963 मध्ये काय घडणार आहे हे मला ठाऊक आहे.
Let us raise our hands to God now and let us pray in our own way.
चला आपण देवासाठी हात वर करूया व आपापल्या मार्गाने प्रार्थना करूया.
As we make our confessions and ask God to help us through this next coming year.
आपण पापांची कबुली देत असता देवाने पुढील वर्षात सहाय्य करावे म्हणून त्याच्याकडे मागूया.
Heavenly Father, as we stand here, as many thoughts is dying out in our hearts and all the mistakes of last year.
स्वर्गीय पित्या, आम्ही इथे उभे असताना आमच्या हृदयातील पुष्कळ विचार येऊन ते विरून जात आहेत. गेल्या वर्षातील आमच्या चुकांबाबत हे विचार आहेत.
And as we are approaching the death of 62 and the birth of 63.
1962 वर्ष संपून 1963 वर्ष जन्म घेत आहे अशा समय हे प्रभू आम्ही तुझ्याकडे येत आहोत.
Oh God, may we be one step higher up the ladder until we can see Jesus and his program.
हे देवा, जीवनाच्या शिडीवर आम्हाला एक पायरी चढू दे जेथे आम्हाला येशू व त्याच्या योजना दिसतील.
May everyone here, Lord, in prayer while the old year is dying and the new birth of the new year is coming in.
जुने वर्ष संपून नवीन वर्षाचे आगमन होत असता हे प्रभू सर्वांना प्रार्थनेमध्ये ठेव.
May the old man sin and unbelief die out in our hearts.
जुन्या मानवाचे पाप व अविश्वास आमच्या मनातून नष्ट होऊ दे.
And the new birth come in with the 1963 like a rushing mighty wind.
1963 आरंभी नवीन जन्म 1963 आरंभी नवीन जन्म एखाद्या तुफान वादळासारखा वाऱ्यासारखा होऊ दे.
That might fill our beings and make us new creatures in Christ.
या नवीन जन्माने आमचे सर्वस्व भरावे व ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन उत्पत्ती असे व्हावे.
Make us fit servants.
आम्हाला योग्य असे सेवक बनव.
Forgive our past. Bless our future.
आमच्या भूतकाळाची क्षमा कर व आमच्या भविष्यावर आशीर्वाद पाठव.
Guide us, O Lord God, with thy mighty hand, Jehovah.
हे प्रभू यहोवा, तुझ्या बलवान हस्ताने आम्हाला चालव.
Bless these ministers here. Bless all the laity, all the visitors.
येथे असलेल्या सर्वकांवर आपला आशीर्वाद पाठव. सर्वसामान्य जनांना आशीर्वाद दे. सर्व उपस्थितांना आशीर्वाद दे.
Be thou with us, Lord.
हे प्रभू तू आमच्या बरोबर रहा.
We are your servants and we give ourselves wholly to you for 1963.
आम्ही तुझे सेवक आहोत. उया 1963 नवीन वर्षात आम्ही आपले सर्वस्व तुला वाहतो.
That the power of your spirit might have more preeminence in our life and in our being.
तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आमच्या जीवनात आम्ही सर्वोच्च स्थान द्यावे.
Help us God. Forgive us and help us, we pray.
प्रभु आम्हाला सहाय्य कर, आमची क्षमा कर व आम्हाला सहाय्य कर अशी आम्ही प्रार्थना करतो.
Raise up mighty men. Raise up mighty warriors of the faith.
बलवान मानव तयार कर, विश्वासाचे सामर्थ्यवान लढवय्ये तयार कर.
Open this year, Lord, that hidden manna, that rock beneath the rock.
प्रभु नवीन वर्षाचा आरंभ तुझ्या मानाने त्या खडकाखाली खडकाने होऊ दे.
That we might see the program of God.
तशाने आम्हाला देवाची योजना किंवा कार्यक्रम दिसून येईल.
Tap off the pyramids of our life, Lord.
आयुष्यातील मोठ्या मोठ्या अनुभवापुढे आम्ही सन्मानाने मानाखाली घालाव्यात.
Put the capstone Christ Jesus upon each and every one of us.
आमचा मुकुट जो येशू ख्रिस्त तो आम्हा सर्वांवर असू दे.
May his great, magnificent, holy blessings be upon us all.
त्याचे महान व पवित्र आशीर्वाद आम्हावर असू दे.
May the fire of the Holy Ghost come upon us.
पवित्र आत्म्याचा अग्नी आम्हावर येवो.
May the power of the resurrection be manifested.
आमच्या मधून पुनरुत्थानाचे सामर्थ्य प्रकट हो.
God, how we thank you for this.
हे देवा, आज मध्यरात्री आम्ही तुझे उपकार मानतो.
We are yours. We give ourselves fully to you, Lord.
आम्ही तुझे आहोत प्रभु, आम्ही आपले सर्वस्व तुला वाहतो.
I go yonder not knowing where, how, or what I will do.
मी पहिले तीराला जात आहे, कुठे व कसा किंवा काय करण्यासाठी आहे हे मला माहित नाही.
I'm trusting you, Almighty God, that you'll guide me, your unprofitable servant.
माझी सर्व भेष्ट तुझ्यावर आहे. सर्वसमर्थ देवा, मला मार्गदर्शन कर. या निरुपयोगी दासाला मार्ग दाखव.
And I might be used to the honor and the glory of the Almighty. Grant it, Father.
सर्वसमर्थ देव, त्याच्या सन्मानासाठी व गौरवासाठी माझा उपयोग व्हावा असे हे पित्या तू घडून आण.
रिसीव्ह आवर प्रेयर्स, ब्लेस आवर एफर्ट्स.
आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर, आमची सेवा आशीर्वादित कर.
हील द सिक अँड अफ्लिक्टेड, बोथ स्पिरिच्युअल अँड फिजिकली.
आत्मिक व शारीरिक दृष्ट्या जे कष्टी व आजारी आहेत त्यांना बरं कर.
And make us thy servants.
आम्हाला देवाचे सेवक बनव.
We are the clay, you are the potter.
आम्ही चिखल आहोत व तू कुंभार आहेस.
Mold us each one in your own way, that we might fit together with Christ Jesus as a member of his body.
आम्ही सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या शरीराचे म्हणजे मंडळीचे योग्य असे अवयव होण्यासाठी हे प्रभु तू आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे आकार दे.
For we ask it in Jesus' name and for his sake and for the gospel's sake. Amen and amen.
कारण ही विनंती आम्ही येशूच्या नामात त्याच्या प्रित्यर्थ व स्वार्थे प्रित्यर्थ करीत आहोत. आमेन, आमेन.
My people, I would say unto thee that I am the one and only God, and beside me there is none other. I am the Lord of creation. I am the Word that became manifested unto thee. I am the Word that comes before thee even this night by the power of the Holy Ghost. This did I not say that I would come in like manner? Have I not fulfilled my word, every dot and every line? O my people, I say unto thee, look up, for thy redemption draweth nigh, and it is even at the gates. I say unto thee that if thou shalt continue to humble thyself and not lean unto thine own understanding, but follow me, that thou shalt truly be found in favor in my sight. I say unto thee that thou hast seen my glory before thee, and thou shalt continue to see my glory if thou shalt remain in the truth as thou hast heard it. I say unto thee that many strange things may happen in the days to come. May thy word be established in thy hearts. May it be written in thy life that thou shalt not turn to the right nor to the left, but keep thine eyes single unto me, for I am a jealous God, and the days are coming to an end when all truth shall be revealed unto thee, and thou shalt stand alone, and yet thou shalt yet be together. And I say unto thee that none shall go away, none shall be left desolate, none shall be left without a guide, none shall be left without truth, none shall be left without comfort, none shall be left without their God, for I am thy God, and I am in thy midst. I see my people, I have heard their afflictions, I hear their cries unto me, and I shall deliver thee, even as I delivered my people of old out of Egypt. I shall deliver thee, even as I have come in the fullness of my presence, even as I have come in great power and in revelation. I shall be with thee, stand fast and move not, thus saith the Lord.
Thank you, Father God.
Hey, Pitya, Maja Deva, Tula Dhanyavad.
We thank you for this New Year exhortation.
Ya Nutan Varshacha Upadesha Sati, Ami Tula Dhanyavad Deto.
That sends us out with the hopes.
Yamule Ashene Bahar Padatao.
And with the comfort of knowing that through the speaking of these words to these men who knew not.
Ja Lokanna, Hi Vachene Samjat Nahit. अशांना ती सांगितली जात आहेत या ज्ञानाने होणाऱ्या महासुखाबद्दल धन्यवाद.
That the message is true and you are asking us to stand by it.
हा संदेश सत्य आहे व आम्ही त्याला धरून राहावे.
We will do all that we know how, Lord, to stand by you and your word.
तुझ्या वचनाला व तुला हे प्रभु कसे धरून राहावे हे आम्हाला समजले. म्हणून तसे करण्याची आम्ही पराकाष्ठा करू.
रिसीव अस इन द नेम ऑफ हिम हू टॉट अस ऑल दॅट वी शुड प्रे लाइक दिस.
अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावी असे ज्या प्रभूने आम्हाला शिकवले त्याच्या नामात आमचा स्वीकार कर.
आवर फादर हू आर्ट इन हेवन, हॅलोड बी थाय नेम.
हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ.
थाय किंगडम कम, Thine will be done in earth as it is in heaven.
तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
Give us this day our daily bread.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
And forgive us of our trespasses as we forgive those that trespass against us.
आणि जशी आम्ही दुसऱ्यांच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर.
And lead us not into temptation, but deliver us from evil.
आम्हास परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून सोडीव.
For thine is the kingdom and the power and the glory forever. Amen.
कारण की राज्य सामर्थ्य व गौरव ही तुझीच आहे. आमेन.
The Lord bless you and keep you.
प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे रक्षण करो.
Now those now that must go to their homes, now it's 5 minutes and 63.
आता 1963 ची 5 मिनिटे लोटली आहेत. आता 12 वाजून 5 मिनिटे झाली म्हणजे काहींना घरी जाण्याची वेळ झाली आहे.
Now may God bless you.
आता देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
And you that want to stay for communion, you're just welcome to stay. We'd be glad to have you.
तुमच्यापैकी ज्यांना प्रभूभोजनासाठी थांबायचं आहे त्यांच्या सहभागीतेने आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे स्वागतच करतो.
It's not a closed communion. It's for every believer that's in fellowship with Christ.
हे प्रभु भोजन बंदिस्त असे नाही ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये असणाऱ्या सर्व विश्वासियांसाठी हे आहे.
You're welcome to stay and take the communion with us.
तुम्ही या व आमच्याबरोबर सहभागिता घ्या.
And the reason we do this is because this is the first thing we're starting a journey.
असे करण्याचे कारण एकच की आपण नूतन वर्षात पहिले पाऊल टाकताना यानेच आरंभ करावा.
And Israel, before they started the journey,
Israel prajene tyancha pravas suru karnyapurvi,
they killed the lamb and ate the bitter herbs and started their journey.
Pravas suru karnyapurvi kokryacha vadh kela va kadu vanaspati khallya.
I thought how appropriate this is tonight.
Mi vichar kela ki aaj ratri apan hi he karave he kiti yogya ahe.
The lamb has been killed. It's been prepared the feast and it's midnight.
कोकरा वधिला गेला आहे तो सज्ज केला गेला हे भोजन आहे वही मध्यरात्र आहे.
That's when they eat, it's at midnight.
तुम्हास माहित आहे की हा समय आहे की ज्यावेळी ते हे खातात.
So let's you want to stay with us and get ready for the journey to come that lays ahead. We'd be glad to have you. God bless you.
म्हणून आपणही ते करूया. पुढील प्रवासाची तयारी करण्यासाठी ज्यांना थांबावेसे वाटते त्यांनी थांबावे. तुमच्या सहभागितेचा आम्हाला आनंदच आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
And you'd have to go now. They go to your homes. God be with you till I meet you again. Amen.
जाणे असेल त्यांनी घरी जावे. आपली पुन्हा भेट होईपर्यंत देव तुम्हा बरोबर राहू. आमेन.
The rest of you may be seated and then we'll start the communion. The sister will.
इतरांनी बसून घ्यावे म्हणजे आपण प्रभू भोजनास आरंभ करू. बहिणींनो ठीक आहे महाशय. लोक घरी जात आहेत तोवर आपण थांबू व हे गीत पुन्हा एकदा गाऊया. सर्व काही शांत असावे कारण हा फारच गंभीर प्रसंग आहे.
रीड समथिंग आउट ऑफ द स्क्रिप्चर हियर जस्ट इन अ मोमेंट दॅट्स व्हेरी 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 गुड.
शास्त्रामध्ये जो भाग अत्यंत अत्यंत उत्तम आहे तो मी वाचून दाखवणार आहे.
अँड नाउ लेट्स सिंग अगेन.
म्हणून आपण हे गीत पुन्हा एकदा गाऊया.
Let's just shake hands with somebody. If there's anything wrong in your life, that person is here. That you've wronged, go to him now and make it up. Until we meet God. Will the pianist come to the piano, please? He careth for you. sunshine or shadows, He cares for you. Let's sing it again.
Puna ekda gauya.
He cares for you. He cares for you. Through sunshine or shadow, He cares for you. That's beautiful. Let's sing it again while they're quieting it.
Ahaha. किती सुंदर सर्व काही शांत होईपर्यंत आपण हे गीत पुन्हा गाऊया.
Just close your eyes for you. He cares for you. Through sunshine or shadow, He Heavenly Father, we are so glad that we found that true.
Amala kiti anand aaye ki he satya amala gavasla.
In our darkest hours or through the sunshine, He never leaves nor forsakes.
Gad andhar samay kiwa surya prakasha madde prabhu amala chodit nahi kiwa takuni det nahi.
We're so happy for that that we have.
He amcha kade aahe. म्हणून आम्ही किती आनंद करतो.
Our confidence is built up on nothing less than Jesus' blood with righteousness.
आमचा खात्रीपूर्वक भरोसा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमान रक्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही पायावर हा उभारलेला नाही.
We trust, Lord, not in the fame of this world.
आमचा विश्वास जगिक कीर्तीवर नाही.
We dare not trust the sweetest frame. But wholly lean on Jesus' name.
आमचा विश्वास आहे आम्ही आमचा भरोसा जगातील मधुर गोष्टीवर नाही तर आम्ही प्रभू येशूच्या नावावरच टेकून आहोत.
How we thank thee, Father.
पित्या आम्ही किती उपकार मानावेत तुझे.
Now we are just about to participate in one of the very few natural articles that you left.
आमच्यासाठी अगदी सर्वसामान्य अशा वस्तू तू दिल्या आहेस त्याची सहभागिता आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत.
One of them was baptism. The other was communion. Next was feet washing.
त्यापैकी एक म्हणजे बाप्तिस्मा, दुसरे म्हणजे प्रभुभोजन व त्यानंतर पाय धुणे हा विधी.
ओ गॉड, वी जस्ट एंटर इन सॉलेमनली नोइंग दॅट दिस लॅम्ब is a Passover lamb.
Prabhu, ha kokra valandanacha yajna pashu ahe. Ya vishwasane ami yamadde gambhiryane jat ahot.
The great wilderness journey lay just ahead of the children.
Tujha santanacha pudhe thevlela ha sarvat durgam va mahaan pravas ahe.
The blood must first be put on the lintel of the door before the paschal lamb could be taken.
बळीचा बकरा घेण्यापूर्वी घराच्या दारावर प्रथम रक्त लावले पाहिजे.
God examine our hearts now.
प्रभू परमेश्वरा आमच्या हृदयाची झडती घे.
Is the blood there, Lord?
त्या ठिकाणी हे प्रभू रक्त आहे का?
If it's not, we pray that you'll apply it just now.
जर नसेल तर आम्ही प्रार्थना करतो की ते रक्त तू आता लाव.
Taking away our sins and covering them.
पापे घेऊन जाऊन त्यांच्या पापावर आच्छादन घाल.
And they'll be divorced from us, Lord, the sins of this world.
म्हणजे हे प्रभू त्यांची जगातील पापांपासून फारकत होईल.
That we might be holy and presentable to our Father.
यासाठी की आम्ही आमच्या पित्याला पवित्र व स्वीकारणीय असे सादर व्हावे.
Now, as we come to take the body and the shed blood of our Lamb, God's Son, our Savior.
यासाठी आम्ही कोकऱ्याचे शरीर व रक्त घेण्यासाठी येत आहोत जो कोकरा देवाचा पुत्र आहे व आमचा तरणारा आहे.
Examine our hearts as we read, Father.
आम्ही हे वाचत असताना आमची झडती घे हे प्रभू.
And then make us thine own.
तुझे से असं करून घे.
For we ask it in the name of the Lamb, Jesus Christ. Amen.
कारण आम्ही हे कोकरा जो येशू ख्रिस्त त्याच्या नामाने मागत आहोत. आमेन.
In the book of Corinthians, the 11th chapter, I wish to read a few verses.
करिंथकराच्या 11व्या अध्यायामधून काही वचने मी वाचू इच्छितो.
Beginning with the 23rd verse, I read this. It's Paul speaking to the Corinthian church.
23व्या वचनापासून आपण वाचूया. पौल करिंथमधील चर्चशी बोलत आहे.
For I have received of the Lord that which also I delivered unto you, that the Lord Jesus, the same night which he was betrayed, took bread. And when he had gave thanks, he brake it, and said, Take and eat, this is my body which is broken for you. This do in remembrance of me. At the same manner also he took the cup. And when he had supped, After the same manner he also took the cup, and when he had supped, saying, This cup is the New Testament in my blood. This do in remembrance, as oft as you drink this in remembrance of me. For as oft as you eat this bread and drink this cup, you do shew forth the Lord's death till he come. Wherefore, whosoever shall eat this bread and drink this cup of the Lord unworthily shall be guilty of the body and the blood of the Lord. So let a man examine himself, and so let him eat of the bread and drink of the cup. For he that eateth and drinketh unworthily eateth and drinketh damnation to himself, not discerning the Lord's body. For this cause many are sick and weakly among you, many sleep. For if we should judge ourselves, we should not be judged. But when we are judged, we are chastened of the Lord, that we should not be condemned with the world. Wherefore, my brethren, when you come together to eat, tarry one for the other. If any man hungry, let him eat at home, that you come not together unto condemnation, and the rest I will set in order when I come.
जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, ही घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले. परंतु त्याने जेव्हा भोजन घेतले मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले व म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता व जितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. यास्तव जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे व मगच त्या भाकरीतून खावे व प्याल्यातून पावे. कारण शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व जो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत व बरेच निद्रेत आहेत. त्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपणावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. या हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. यास्तव बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र बसता किंवा जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेलं असेल तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की जगाबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन. या गंभीर समयाचा मी विचार करीत असता,
इट्स ऑल्सो रिटन दॅट वेन दिस कम्युनियन वॉज फर्स्ट गिव्हन आउट अँड फीट वॉशिंग,
असेही लिहिले आहे की हे प्रभुभोजन प्रथम दिले गेले आणि नंतर पाय धुण्याचा विधी.
Which we have to omit tonight because we have no water. The waters are all cut off.
आपल्याकडे पाणी नसल्याने हा विधी आज रात्री गाळावा लागेल. पाणी तोडण्यात आलेले आहे.
And we didn't even have the restroom facilities tonight.
आज आमच्या लॉज मध्ये सुद्धा काही सवलती मिळणार नाहीत.
Because they just had to splice it together the best they could for us to have this service tonight.
आज रात्री आम्हाला या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांना बराच खटाटोप करावा लागेल व काही गोष्टींना फाटाही द्यावा लागेल.
But we will do as they did, said Luke stated, as they sang a hymn and went out.
त्यांना जे करावे लागेल तेच आपण करूया. मला वाटते लुकाने म्हटले, त्यांनी गीत गायले व ते बाहेर गेले.
But do you know what this represents?
पण याचा अर्थ काय हे तुम्हाला माहित आहे का?
Do you know at the beginning when this order was first made in Israel, down in Egypt?
तुम्हाला माहित आहे का की आरंभी जेव्हा ही व्यवस्था इस्रायलमध्ये होती व तेही मिसर देशात?
They were on the road to the promised land, and that's what we feel like tonight.
ते वचनदत्त प्रदेशाच्या मार्गावर होते व आज रात्री आपल्यालाही तसेच वाटत आहे.
That we are on the road to the promised land.
आपणही वचनदत्त प्रदेशाच्या मार्गावर आहोत.
And the journey lays ahead of us.
प्रवास आहे.
And they had a token that when the death angel came by,
जेव्हा मृत्यूचा दूत आला तेव्हा त्यांना एक चिन्ह होते.
That there must be blood on the door or the elder son or the elder child died. In the home.
दरवाजावर रक्त असलेच पाहिजे, अन्यथा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ मूल घरामध्ये मरेल.
The thought was, and the real meaning was first to apply the blood.
हा विचार असा होता व त्याचा खरा अर्थ हा की प्रथम रक्त लावणे.
You notice how Paul placed it here?
पौलाने हे इथे कसे ठेवले हे आपल्या दृष्टीमध्ये आलं का?
इफ एनी ईट अनवर्थीली ही ईट्स अँड ड्रिंक्स डॅमनेशन टू हिमसेल्फ नॉट डिझर्निंग द लॉर्ड्स बॉडी.
जर कोणी अयोग्यपणे खातील पितील तर ते नाश ओढून घेतील कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ते समजून घेत नाहीत.
व्हिच मीन्स द सेम थिंग,
याचाही अर्थ हाच आहे.
दॅट डेथ, स्पिरिच्युअल डेथ, rest upon the person that would partake of the Lord's Supper unworthily.
अयोग्य प्रकारे प्रभुभोजन घेणाऱ्यावर मृत्यू, आध्यात्मिक मृत्यू हा टांगलेलाच असतो.
That would be out drinking and carrying on and living like the world and come to the Lord's table.
याचा अर्थ हाच की मद्यपान, मौज मजा, चैनबाजी वगैरे जगित जीवन आठवडाभर गाळायचे व प्रभूच्या मेजावर यायचे.
We shouldn't do that.
आपण तसं करू नये.
Now let us cleanse our hearts and cleanse our hands from and our minds from evil thinking.
चला आपण आपली हृदये व आपले हात स्वच्छ करूया व आपली मने कुविचारापासून शुद्ध राखूया.
That we might come to the Lord's table reverently and holy.
ज्यामुळे आपण प्रभूच्या मेजाजवळ भीत भीत आणि पवित्र्याने येऊ शकू.
As we know that we are connecting ourselves with our sacrifice, Christ Jesus, who is our only salvation.
कारण आपण स्वतःला जो आपला यज्ञबली व जो एकमेव तारणारा आहे त्याच्याशी जोडत आहोत.
Now tonight the way we do this is one of the elders stand here, Brother Zabel.
आज रात्री आपली पद्धत अशी राहील की एक बंधू म्हणजे ब्रदर झाबल.
And I think Brother Zabel tonight if you'd call from the platform first.
मला वाटते की ब्रदर जावेलने होय तुम्हीच प्रथम मंचावर यावे.
So these people can come from the platform and form your first line here if you will.
म्हणजे काही लोक येतील पहिली रांग तयार करतील.
Now, Brother Zabel will direct you in a few moments as soon as we make the blessing upon the communion.
आता ब्रदर जावेल तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण मेजावर आशीर्वाद मागितल्यावर ब्रदर जावेल तसे करतील.
This kosher bread is made by Christians. It's unleavened bread.
ही भाकर कोणा ख्रिस्ती इस्माने बनवलेली आहे व ती बेखमीर भाकर आहे.
And if you'll notice it when you place it in your mouth, it's very rugged to be bitter.
पहा या भाकरीचा तुकडा मुखात ठेवला की ती खरोखरच खरखरीत व कडवट लागते.
It's wrinkled and broken, mangled.
तिला सुरकुत्या पापुद्रे असून तिचे तुकडे केले जात आहेत.
That means the broken, mangled body of our Lord Jesus.
की प्रभू येशूचे ते मोडलेले तुटलेले शरीरच.
Oh, when I even think of it, my heart seems to skip a beat.
याचा विचार सुद्धा मनामध्ये आला की माझ्या हृदयाचा एक ठोका जणू बंदच पडला. त्याच्यावर प्रहार झाले, त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले. देवाचा निरपराध पुत्र तो.
Do you know why he did that?
हे सर्व का व कशासाठी हे माहित आहे का?
Because I was guilty.
कारण मी दोषी होतो.
And he became me a sinner.
तो माझ्यासाठी पापी झाला.
That I by his sacrifice might become likened unto him a son of God.
कारण हेच की त्याच्या अर्पणाने मी त्याच्यासारखा देवाचा पुत्र व्हावे. आहा काय हे अर्पण.
What a sacrifice.
आहा काय अर्पण हे.
Let us bow our heads.
आपण माना खाली लवूया.
Most holy God, I hold in this little metal charger tonight.
आज रात्री ही लहानची तबकडी माझ्या हाती मी धरित आहे.
This bread that represents the broken, mingled, bruised, smitten body of our Lord.
ही भाकर आमच्या प्रभूच्या मोडलेल्या तुटलेल्या जखमी व ताडण केलेल्या शरीराचे प्रतीक आहे.
For that prophet cried out.
त्या संदेष्ट्याने आरवी मारून म्हटले ना.
He was wounded for our transgressions, bruised for our iniquity. The chastisement of our peace was upon him, and with his stripes we were healed.
तो आमच्या पातकामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली व त्याला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
Oh, how we remember that, Lord.
आम्ही याचे स्मरण कसं करावं.
I tie myself to that sacrifice tonight.
आज रात्री त्या अर्पणाला मी स्वतःला बांधून घेत आहे.
And this audience likewise, Lord, to the sacrifice.
आणि हा श्रोतृवर्गही आज तसेच करीत आहे, तो अर्पणाला बांधून घेत आहे.
May we remember our Lord, his death and his scourging and all that he went through for us. As we take this bread into our mouths.
ही भाकर आम्ही मुखात ठेवत असताना हे प्रभु आम्ही आमच्या प्रभु त्याचे मरण व त्याला बसलेल्या फटक्यांचे व ज्या सर्वातून तो पार पडला त्याचे स्मरण करावं.
God, we are unworthy people.
परमेश्वरा आम्ही अपात्र लोक आहोत.
We are not fit for such a holy thing.
अशा पवित्र वस्तूंसाठी आम्ही योग्य नाही.
So let the holiness, Lord, thy presence and thy blood cleanse our hearts.
म्हणून हे प्रभु तुझे पावित्र्य तुझी समक्षता व तुझे रक्त आमच्या हृदयांना शुचिरभूत करो.
And as we receive it, may we purpose in our minds to constantly serve him day and night, all the days of our life.
हे सेवन करीत असताना आम्ही त्याची सतत अहो रात्र व आयुष्यभर सेवा करावी असे घडू दे.
Now sanctify this bread for its intended use. We ask in Jesus' name. Amen.
आता ही भाकर तुझ्या निर्धारित उपयोगासाठी शुद्ध कर. आम्ही येशूच्या नामाने मागतो. आमेन.
I hold this in my hands as about 33 years of service I have served my Lord, and I'm ashamed of myself.
माझ्या हातामध्ये घेत असता मी 30 वर्षे नवे 33 वर्षे तुझी सेवा केली तरीही माझी मला अजूनही लाजच वाटते.
But I think, what would I do if I had 2 literal drops of his blood holding in my hand tonight? What would I do with it?
मला सहज विचार येतो, प्रभूच्या प्रत्यक्ष रक्ताचे 2 थेंब जरी माझ्या हातात असते तर मी काय केलं असतं.
But you know, I've had in my hands tonight, in his sight, greater. It's the purchase of his blood, his church.
तुझ्या दृष्टीने पाहिले तर याहीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे त्या रक्ताने विकत घेतलेली त्याची मंडळी आहे.
So when I hold this to the juice of these grapes, I think of that.
म्हणून ज्यावेळी मी हा द्राक्षरसाचा प्याला माझ्या हातात धरित आहे त्यावेळी हा विचार माझ्या मनामध्ये येत आहे.
He said, I will drink the more of the fruit of the vine till I drink it with you anew in my Father's kingdom.
तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलेचा उपज मी यापुढे पिणारच नाही.
Then notice, after the war of sin is over, the first thing we do when we strike the other side is take the communion, the Lord's Supper.
हे नीट पहा, पापाचे युद्ध संपल्यानंतर आपण पलीकडे गेल्यावर प्रथम जर कोणती गोष्ट करणार असो तर आपण प्रभुभोजन घेणार आहोत.
Let us bow our heads now while we bless this wine.
द्राक्षरसावर आशीर्वाद मागत असता आपण मस्तके लावूया.
Our Heavenly Father, when I think as I hold this wine here that represents the blood of Jesus.
हे आमच्या स्वर्गीय पित्या, हा द्राक्षरस मी हातात धरित असता मी हा विचार करतो की हे येशूच्या रक्ताचे प्रतीक आहे.
How that through that flowing blood my sins are gone.
त्या वाहणाऱ्या रक्ताने माझी पापे कशी साफ धुवून निघाली.
They are put in the sea of forgiveness and to be remembered no more.
ती विस्मरणाच्या सागरात टाकली गेली, पुन्हा त्यांचे स्मरण म्हणून नाहीच.
And with this blood, a dying boy one day lay down in a hospital, and you saved me.
मी लहान असताना रुग्णालयात मृत्यूशयीवर पडलो असता याच रक्ताने मला तारण दिले.
ओ गॉड, हाउ आय थँक थी लॉर्ड.
हे देवा, मी किती उपकार मानू तुझे.
And then give me the charge by the Holy Spirit to lead the people to Calvary and show them the way home. Thank you, Father.
या लोकांना कॅल्वरीकडे घेऊन घराचा रस्ता दाखवण्यासाठी मला पवित्र आत्म्याकडून असा ताबा दे. हे पित्या, तुला धन्यवाद.
And now sanctify this wine for its intended use.
आणि आता या द्राक्षरसाच्या नियोजित उपयोगासाठी हा प्याला शुद्ध कर.
Then may every person that partakes of this sacrament tonight receive spiritual and physical strength for the journey that lays ahead.
येथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीस आयुष्याचे मार्गक्रमण करीत असताना आत्मिक व शारीरिक बळ मिळावे असे तू दयेने कर.
For we ask it in Jesus' name. Amen.
कारण हे आम्ही येशूच्या नामाने मागतो. आमेन. Thank you.
stand here and watch the families come in. That's where it'll be one of these days.
येथे उभे राहून कुटुंबा मागे कुटुंब पुढे सरसावत असताना सहज विचार आला की एक दिवस हे असेच घडणार आहे.
Family by family, rank by rank, group by group, one by one.
कुटुंबा मागून कुटुंबे, प्रतिष्ठे मागून प्रतिष्ठितपणा, गटा मागून गट आणि एका मागून एक.
When we meet him, what a time it will be.
जेव्हा प्रभूला आम्ही भेटू तो प्रसंग कसा असावा.
When all the human life that's been upon the earth that's believed in him and trusted him will meet there that day.
या पृथ्वीवरील हे मानव प्राणी ज्यांनी विश्वास ठेवला त्यावरच भरोसा ठेवला त्या सर्वांचे एक दिवस पुनर्मिलन होणार आहे. आश्चर्यजनक ते असेल नाही का.
We have to omit the feet washing tonight because of the water.
पाय धुण्याच्या विधी आज आपल्याला सोडावा लागेल.
We don't have sufficient facilities right now and they will be fixed pretty soon, we trust.
ही व्यवस्था अजून उपलब्ध नाही पण लवकरच सर्व काही उपलब्ध होईल असे मला वाटते.
They're getting along good and working fast on a new tabernacle.
नवीन मंदिराचे काम शीघ्र गतीने व उत्तम रीतीने चालू आहे.
Somehow I think that this is very appropriate to have communion on the first of the year like this, this time of day.
मला वाटते वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या समयी प्रभुभोजन घेणे फार उचित आहे.
I use this from out of town. Drive real careful tomorrow as you go home. May God be with you.
आता शहराच्या बाहेर लांब राहणाऱ्यांनो तेव्हा उद्या परत जाताना जपून जा परमेश्वर तुम्हा बरोबर राहो.
यू हियर द होमलँड क्लोज गॉड बी विथ यू एंड हेल्प यू.
शहरात राहणाऱ्यांनो देव तुम्हा बरोबर राहो व तुम्हाला सहाय्य करो.
अँड नाउ द लॉर्ड विलिंग अँड आय हॅव टू लीव फॉर दिस नेक्स्ट मीटिंग कमिंग अप इन एरिझोना.
आता देवाची इच्छा असल्यास पुढील सभेसाठी मला एरिझोनाला जावे लागेल.
If God be willing, I'll be back with you again for the seven seals and just as I have promised.
आणि देवाची इच्छा असेल तर वचन दिल्याप्रमाणे मी सात शिक्क्यावर संदेश देण्यासाठी परत आपल्याकडे येईन.
I certainly desire your prayers.
मला निश्चितच तुमची प्रार्थना हवी आहे.
I need you real bad. So don't forget to pray for me.
मला तुमची फारच गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना करण्यास विसरू नका.
And may everything go well for you.
तुमचे सर्व बाबतीत कल्याण होवो.
And I certainly appreciate your attendance and how you've listened to what I have said in the gospel.
आपण हजर राहून मी सांगितलेली सुवार्ता ऐकलीत याबद्दल मला तुमचे कौतुक करावंसं वाटतं.
I believe it, we're making a change now.
माझा विश्वास आहे की आता आपण काहीतरी बदल घडवून आणणार आहोत.
And I am thank you for your kindness.
मी तुमच्या सहानुभूतीबद्दल तुमचे आभार मानतो.
Many of you driving miles and miles to come hear a simple person like myself try to bring the word of God.
माझ्यासारख्या साधारण माणसाकडून मिळणारा देवाचा शब्द ऐकण्यासाठी आपण मैलाच्या मैलावरून इथे आलेले आहात.
I'm sure it was something more than it that you come to listen to besides me because I have nothing I could present.
एवढ्यासाठीच आपण आला असे नाही फक्त माझ्यासाठी नाही कारण तुम्हाला देण्यासाठी मजकडे काय असणार तरीही तुम्ही आलात.
I'm uneducated, no personality, know nothing about me.
मी एक अशिक्षित माणूस माझ्यात काहीच आकर्षण नाही माझ्यामध्ये काही काहीच नाही.
Now when I see people drive for hundreds and hundreds of miles and stand and wait near 2 o'clock in the morning.
मी हजारो मैलावरून येऊन रात्री 2 वाजता सुद्धा ताटकळत बसलेले लोक पाहतो.
It wasn't for nothing that I had. It's Christ.
माझ्यामध्ये काही आहे असं नाही तर हे सर्व ख्रिस्तासाठी आहे.
I'm so glad you love him.
तुमची ख्रिस्तावर प्रीती आहे म्हणून मला किती आनंद वाटत.
I love him too.
मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करतो.
Together we love him.
आपण सर्वजण मिळून त्याच्यावर प्रीती करतो.
Because we love him, we'll never have to part.
आपण त्याच्यावर प्रीती करतो म्हणून आपण कधीही विभक्त होऊ शकत नाही.
We may separate for a little bit here on as time goes on, but we'll be together again.
जस जसा समय जात आहे तस तसे आपण अल्पकाळ दूर होऊ पण पुन्हा एकत्र येऊ.
It's been my ambition is to try to lead people to that place.
अशा स्थळी लोकांना घेऊन जावे एवढीच माझी महत्वाकांक्षा आहे.
Now, beginning the new year, I want to say not happy new year to you.
नूतन वर्षारंभी नूतन वर्ष सुखाचे जावो एवढेच मी म्हणू इच्छित नाही.
I want to say this to you. God bless you.
पण मी म्हणावं परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.
If he does that, that's all you'll have need of for the coming year. And I trust that he will.
तो आशीर्वाद देतोच येणाऱ्या नवीन वर्षात याचीच आम्हाला गरज आहे. मला भरोसा आहे की हे तो करेलच.
By his grace, we'll try this next year. He shall spare me, spare you.
पुढील वर्षी आपण याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात प्रभूने आपल्याला ठेवले तर.
By his grace, I hope I am a better pastor next year. And I have been this year.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा मी जास्त उत्तम पालक बनेन अशी मला आशा आहे.
Hope I be a better servant to Christ.
आशा आहे मला की मी ख्रिस्ताचा जास्त चांगला सेवक बनावं.
I'll try hard to try to live closer, more truer, to bring the message just as he gives me.
प्रभूकडून मिळालेला संदेश जसाचा तसा आणण्यासाठी मी त्याच्या जास्त वो जवळ व जास्त सत्याने येण्याचा प्रयत्न करेन.
I shall bring it to you the best that I can, withhold nothing that he would want me to give you.
प्रभूने जे दिले त्यातील काहीही न वगळता त्याने दिलेले सर्वोत्तम असे मी तुमच्याकडे आणेन.
Do all that I know how.
कसे करावे हे जितके मला माहित आहे तितकेच मी करेन.
I know you feel the same way.
तुम्हालाही तसेच वाटत असावे असं मला माहित आहे.
You feel like it. We all want to work together now.
तुम्हाला तसे वाटत असेल तर आपण सर्वजण मिळून एकत्र कार्य करूया.
Or the evening lights are certainly getting dim and the suns are setting.
कारण संध्याप्रकाश हा अंधुक बनत आहे व सूर्य मावळत आहे.
The earth is cooling off. We know that.
पृथ्वी थंड होत आहे हे आपण जाणतो.
Spiritually speaking, the church is cooling off and the revival is over.
आत्मिकरित्या म्हणायचं तर मंडळी थंडावत आहे व संजीवन संपुष्टात आलं आहे.
We don't know what comes next, but we will trust God for that, whatever it is.
पुढे काय होणार हे जरी आपणास माहित नाही तरी जे काही होईल त्यासाठी आपण देवावर भरोसा ठेवूया.
Now, as we sometimes,
आपण कधी कधी,
I want you to remember that the tabernacle here has one of the grandest pastors there is in the world.
या चर्चसाठी जगातील एक महान पालक आहे याची मी आठवण करू इच्छितो.
ब्रदर आर्मन नेव्हिल, अ गॉडली मॅन, अ गुड मॅन.
आर्मन नेव्हिल हा एक देवभेरू व उत्तम ग्रस्त आहे.
एंड माय ऍब्सेंस ब्रदर नेव्हिल इज इन फुल चार्ज जस्ट लाइक आई वुड बी हियर.
माझ्या गैरहजेरीत ब्रदर नेव्हिल कडे सर्व सूत्रे असतात जणू काही ती माझ्याकडेच असावीत अशी.
Trustees, deacons and so forth remain in their offices just as they do.
विश्वस्त सेवक वगैरेंनी ज्याच्या त्याच्या स्थानी असावे.
This is our headquarters.
हे आपले प्रमुख कार्यालय आहे.
This is where we are stationed right here.
इथे अगदी इथेच आपण राहत आहोत.
Billy Paul will not be with me out there, only just for the meeting. You'll be coming back here.
बिली पॉल येथे मजल नसणार फक्त या सभेसाठी तो लवकरच येथे येईल.
Business and all operated right on here just the same.
सर्व कार्यक्रम व्यवस्था वगैरे जे येथे आहे ते तसेच चालू राहील.
Just going out there, that doesn't mean that I'm leaving you.
मी दुसरीकडे जात आहे याचा अर्थ असा नव्हे की मी तुम्हाला सोडून जात आहे.
I'm just going, you understand, it's just a vision. I don't know what it means.
तुम्ही समजून घ्या की बाहेर जाणे हा मला मिळालेला दृष्टांत आहे. याचा अर्थ माझा मलाच कळत नाही.
I trust and do believe that it'll be for the betterment of the whole church.
माझी खात्री व विश्वास आहे की हे सर्व समग्र चर्चच्या हिताचं आहे.
Now I know it will be better for all of us if we follow the leadings of the Lord.
आपण प्रभूच्या नेतृत्वाखाली चालू तर हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे हे मी जाणतो.
That's all we know how to do.
कसे करावे याबाबत आम्हाला एवढेच कळते.
It's not easy for me. I remember once before I had to walk away from the church here.
हे वाटतं तितकं मला सोपं नाही. पूर्वी मला एकदा असेच चर्च पासून दूर जावे लागलेले असता मला आठवते.
Some of the old timers remember that.
तुमच्यापैकी काही जुन्या लोकांना आठवत असेल.
How I just couldn't do.
मला अगदी अशक्य झालो.
I love people.
मला लोक आवडतात.
When I was a little boy, I wasn't loved. Nobody cared for me when I was a kid.
मी लहान होतो, कोवळ्या बाळक होतो, कोणीही माझ्यावर प्रेम केलं नाही, कुणालाच काही वाटत नव्हते. जेव्हा माझ्यावर प्रेम करणारे माणूस भेटले की मला वाटतं त्याच्यासाठी मी प्राण द्यावा. यामुळे कोणीतरी माझ्यावर प्रेम करते म्हणून माझी काळजी घेतली जाते. झाडाच्या बुंधावर चढत होतो. मी माझा हुक निसटला व गाठ तर फार उंच होती. माझ्या टाचेने मी त्यावर प्रहार केला. मी मागे वळलो व 15 फुटावरून पडल्याने माझा हात दुखावला.
A lady screamed, and she kind of patted herself like that.
एक बाई मोठ्याने किंचाळली आणि जणू स्वतःलाच थोपटले.
I always liked that lady. She cared.
ही स्त्री मला नेहमीच आवडायची कारण तिला माझी काळजी होती.
She's somebody who cared.
ती म्हणजे कोणीतरी काळजी घेणारी होती.
And I always thought anybody who cared for me, I loved them.
मला नेहमीच वाटायचं की जे माझी काळजी घेतात त्यांच्यावर मी प्रेम करावे.
And here some time ago, I was downtown. I was thinking of days it used to be.
काही वर्षांपूर्वी मी येथे बसून मागील गोष्टी आठवत होतो.
What God has done for me, and I certainly appreciate.
देवाने माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी त्याची खरोखर प्रशंसा करतो.
I thank you for your love and fellowship.
तुमच्या प्रेमाबद्दल व सहभागितेबद्दल मी तुमचे आभार मानतो.
I never try to lead you wrong.
मी तुम्हाला अयोग्य मार्गदर्शन कधीच करणार नाही.
It'll always be the right way, the best of my knowledge.
माझ्याकडे जे सर्वोच्च ज्ञान आहे त्याद्वारे हा नेहमीच रास्त मार्ग असेल.
You take me record. I've never said anything about myself. It's always been Jesus Christ.
माझा इतिहास आठवा. मी माझ्या स्वतः संबंधाने काहीच बोललो नाही. पहा, ते नेहमीच येशू ख्रिस्ता विषयी होते.
Try to stay this close in his word as I know how to stay to lead you and guide you to this place.
मला शक्य तितके मी देवाच्या वचनाला घट्ट धरून राहिलो यासाठी की मी तुम्हाला मार्गदर्शन करून या स्थळी आणावे.
I commit you now in the hands of Brother Neville.
आता ब्रदर नेव्हिलच्या हातामध्ये मी तुम्हाला सोपवतो.
First in the hands of God, then in the hand care of Brother Neville.
देवाच्या हातात आणि नंतर ब्रदर नेव्हिलच्या काळजीवाहक हातामध्ये.
To pastor the church and to watch over the heritage until I can have this meeting and get back to you again.
मी ही सभा संपून तुमच्याकडे परत येईपर्यंत हा बंधूच तुमचा पालक राहील व तुमच्या वारशावर लक्ष ठेवण्यासाठी तो असेल.
Trusting by that time I can bring you a great revelation from God that will thrill of our heart and glorify the church of God.
तोवर मी तुमच्याकडे काहीतरी देवाकडील महान प्रकटीकरण आणू शकावे असा माझा भरोसा आहे. त्यामुळे सर्वांचे हृदय उत्तेजित होऊन तुम्ही देवाच्या मंडळीचे गौरव कराल. आपण नेहमीच प्रभूभोजन घेत असतो. मी आणखी काही न बोलावे. तुम्हाला माझ्या भावना ठाऊक आहेत. चला आताच आपण हे गीत गाऊया. हे कॅलवरीच्या कोकऱ्या, माझा विश्वास तुझ्याकडे पाहत आहे.
While we stand singing, let's shake hands with each other and say, God bless you.
आपण उभे राहून एक गीत गात असताना एकमेकांशी हस्तांदोलन करून म्हणूया, देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
My faith looks up to thee. Raise your hands to him. My faith looks up to thee, thou Lamb of Calvary, Savior divine. Now hear me while I pray. Let's sing till we meet again. Everybody now, if you're... Till we meet, till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet.
आपण माना खाली घालूया. ब्रदर नेविल, आपण आम्हाला प्रार्थनेने निरोप द्याल का? देव तुम्हाला आशीर्वाद देवो.